chinimandi.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यांमध्ये तांत्रिक बिघाड आल्यानंतर शेतकऱ्यांनी केले ट्रॅफिक जाम। साखर कारखान्यांमध्ये तांत्रिक बिघाड येणे आणि काम बंद होण्यामुळे नाराज शेतकऱ्यांनी जिंदपटियाला राष्ट्रीय राजमार्ग बंद केला। जवळपास 4 तासांपर्यंत मार्गावर ट्रॅफिक जाम राहिला, ज्यामुळे प्रवासी नाराज होते। शेवटी DC आदित्य दहिया आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून नाकाबंदी करणाऱ्या शेतकऱ्यांना शांत केले। 10 नोव्हेंबरला हरियाणाचे सहकार मंत्री बनवारी लाल यांनी ज्या कारखान्याचे उद्घाटन केले होते त्या कारखान्याला कायम तांत्रिक बिघाडाला सामोरे जावे लागत आहे। शेतकऱ्यांनी आपल्या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीजना मोठ्या संख्येमध्ये रस्त्यावर पार्क केले। एका शेतकऱ्याने सांगितले की मी गेल्या 3 दिवसांपासून ऊस विकण्याची वाट पाहत होतो, पण सारे व्यर्थ झाले। ऊसाचे वजन दिवसेंदिवस कमी होत आहे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। कारखान्याला करोडो रुपये मिळत आहेत, पण त्याचे उद्घाटन झाल्यानंतर कारखाना चांगल्या पद्धतीने काम करत नाही। शेतकऱ्यांनी सांगितले त्यांनी डिप्टी कमिशनरना सूचित केले आणि जेव्हा अधिकारी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात अपयशी ठरले तेव्हा त्यांनी राष्ट्रीय राजमार्गावर रास्ता रोको केला। जिंदचे DC आदित्य दहिया यांनी सांगितले, आम्ही कैथलच्या कारखान्यांमध्ये ऊस पाठवला आहे जोपर्यंत तांत्रिक समस्या सुटणार नाहीत।